नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. दिल्लींत जाल्ल्या भयानक घडणुकेचो कट रचिल्ल्यांक सोडचे ना आनी जबाबदार आशिल्ल्यांक ख्यास्त जातलीच अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. भुतानांत थिंपू हांगा एका कार्यक्रमांत उलयतना मोदी हांणी म्हळें की काल पुराय रात ह्या घडणुकेची चौकशी करपी एजन्सींच्या आपूण संपर्कांत आशिल्लो आनी ह्यो एजन्सी ह्या कटाच्या सामके तळा मेरेन वतली अशी आपणाक खात्री आसा.
दिल्ली में हुई भयावह घटना ने सभी के मन को व्यथित कर दिया है. मैं कल रात भर इस घटना की जांच में जुटी सभी एजेंसियों के साथ, सभी महत्वपूर्ण लोगों के साथ संपर्क में था, विचार विमर्श चलता था, जानकारियों के तार जोड़े जा रहे थे. हमारी एजेंसियां इस षड्यंत्र की तह तक जाएगी. इसके पीछे के षड्यंत्रकारियों को बक्सा नहीं जाएगा.
आज आपण खूप जड अंतकरणान भूतानात आयला आनी काल सांजे दिल्लीत घडिल्ल्या घडणुकेन सगळ्यांक अस्वस्थ केला. आपूण पिडीत कुटुंबाचे दुःख समजता आनी पुराय राष्ट्र तांचे वांगडा उबे आसा. आजचो दीस भूताना खातीर, भूतानाच्या राजघराण्या खातीर आनी जागतिक शांततेर विश्वास दवरपी लोकां खातीर खूप महत्वाचो आसा. शेकड्यान शेकडो भारत आनी भूतान मदले संबंध खूप खोल, सौहार्दपूर्ण आनी संस्कृतीक आसात. म्हणून या महत्वाच्या प्रसंगार सहभागी जावप ही भारताची आनी तांची एक वचनबद्धता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळें.
भारत और भूटान के संबंध इतने सशक्त और समृद्ध है. हम मुश्किलों में भी साथ थे, हमने चुनौतियों का सामना भी मिलकर किया और आज जब हम प्रोग्रेस की प्रॉस्पेरिटी की तरफ चल पड़े हैं तब भी हमारा साथ और मजबूत हो रहा है.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी आयज नवी दिल्लीतल्या आपल्या राबित्या घराकडे उच्च पावण्यावेली सुरक्षा नियाळ बसका घेतली. काल सांजवेळा दिल्लीच्या लाल किल्ल्या लागसर जाल्ल्या गाडयेच्या स्फोटा उपरांत परिस्थितीचो तांणी नियाळ घेतलो. हे बसकेंत केंद्रीय गृह सचीव, गुप्तचर ब्युरोचे संचालक, दिल्ली पुलीस आयुक्त आनी राष्ट्रीय तपास एजन्सीचे महासंचालक हाजीर आशिल्ले. जम्मू काश्मीराचे पुलीस महासंचालक आभासी पद्दतीन हे बसकेंत शामील जाले. गृह मंत्रालयान हे घडणुकेची चौकशी राष्ट्रीय तपास एजन्सी एनआयए कडेन दिल्या. शारातल्या सगळ्या संवेदनशील वाठारांनी सुरक्षा कडक केल्या. भारतान तंत्रज्ञानाच्या अवलंबनापासून नेतृत्वाकडे निर्णायकपणान वाटचाल करपाक जाय. फुडारात नवोपक्रमाची गती निश्चित करपाक जाय हाचेर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी भर दिला. भारताची ताकद प्रतिभा, कल्पना आणि भागीदारीच्या परिसंस्थेत तरणाटे कर्मचारी आणि एक उत्साही जोखीम घेवपी स्टार्टअप संस्कृती समाविष्ट असा असे त्यांनी म्हणले. देशात फक्त नवीन तंत्रज्ञान आत्मसात करपाची गरज ना, तर तंत्रज्ञानाची भरभराट जाऊक शकता अशी परिस्थिती निर्माण करपाची आवश्यकता असा. त्यांनी अधोरेखित केले की देशाची संरक्षण औद्योगिक बुनियाद नवीन आत्मविश्वास आणि दिशा स्पष्टतेसहित विस्तारता. डीआरडीओ, भारतीय सशस्त्र दळ, उद्योग आणि शैक्षणिक संस्था हांचे मधलो समन्वय अधिक खोल जाता आणि संशोधन, चाचणी, फील्ड फीडबॅक आणि नवोपक्रमाचे एक सद्गुणी चक्र तयार करता असे त्यांनी म्हणे.
Our strength lies not in any single institution, but in our ecosystem of talent, ideas and partnerships. And we have a young and innovative workforce full of imagination and purpose. And we have a vibrant startup culture.
आज हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, उदंत मध्य प्रदेश, छत्तीसगड, अस्तंत मध्य प्रदेश, झारखंड आणि ओडिशा हांगा थंडीची लारा पातळपाची शक्यताय असा असे भारतीय हवामान खात्यान सांगला. हवामान खात्यान फुडले दोन दीस केरळ, माही, लक्षद्वीप, तमिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल हांगा हलको ते मध्यम प्रमाणात पाऊस आणि गडगड मारपाचो अदमास उक्तायला. नवी दिल्लीत बायलांच्या T20 दृष्टीहीन दिव्यांगा खातीर संवसारीक कप सर्तीची पहिली आवृत्ती सुरू झाली. भारत, श्रीलंका, अमेरिका, नेपाळ, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान असे 6 पंगड या सर्तीत वाटो घेतात. सुरुवातीची मॅच भारत आणि श्रीलंका हांच्या मदीं आसा. भारत आणि श्रीलंकेन संयुक्तपणान येजमानकी केल्ली ही सर्त या महिन्याचे 23 मेरेन चलतली. फायनलीचो खेळ श्रीलंकेच्या कोलंबो शारांत जातलो. उक्तावण सुवाळ्यात आदले केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि मीनाक्षी लेखी हाजीर आशिल्ली. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.